chinimandi.com podcast.
लॉकडाऊन कारखान्यांच्या गोदामामध्ये वाढतोय साखरेचा स्टॉक. लॉकडाऊनमुळे साखर कारखाने बाजारात साखर विकण्यासाठी संघर्ष करत आहेत. यामुळे गोदामांमध्ये साखरेचा स्टॉक वाढतच आहे. तर दुसरीकडे ऊस शेतकऱ्यांच्या समस्या देखील लवकर संपतील असं वाटत नाही. देशातील दोन महत्वाच्या साखर उत्पादक असणाऱ्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊनचा खूप वाईट परिणाम झाला आहे. यूपी शुगर मिल्स असोसिएशननुसार राज्यातील 119 कारखान्यांजवळ ऊस शेतकऱ्यांचे 13 एप्रिलपर्यंतचे प्रलंबित 12,078 करोड रुपये देय आहेत. आणि हा आकडा दररोज वाढतच आहे, कारण गाळप हंगाम आता सुरू झाला आहे. साखर उद्योगाच्या विशेषज्ञांचं म्हणणं आहे की कारखान्यातील गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर स्टॉक असल्यामुळं थकबाकीमध्ये वृद्धी होईल. UPSMA चे महासचिव दीपक गुप्तारा यांनी सांगितलं की आमच्या साखर उत्पादनातून जवळपास 70% घरगुती विक्री होत आहे आणि लॉकडाऊन असल्यामुळे साखरेची मागणी ठप्प झाली आहे. जागतिक संकटामुळे निर्यातही कमी झाली आहे. आपली कार्यशील पूंजी जवळपास संपत आल्यामुळे कारखानदारांवरही मोठा ताण आहे. हे संकट थकबाकी भागवण्यावर प्रतिकूल परिणाम करू शकेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडला लिहिलेल्या पत्रामध्ये UPSMA ने प्रलंबित देय लवकर भागवावं यासाठी आग्रह केला आहे.